पुस्तक हसत जगावं, लेखक दादाराम साळुंखे, वाचक विद्या पाटील। प्रकरण एकविसावे, भावना तशी सिद्धी। माणसं जन्माला येतात आणि जन्माला आलो म्हणून रडत खडत जीवन जगून मरून जातात। काही माणसं अखंडपणे दुसऱ्यासाठी जगतात तर काही मौज मजा चैन आणि त्यासाठी लागणाऱ्या पैशासाठी जगतात। पैशाच्या लोभापायी ही माणसं नाती गोती विसरतात, इतरांच्या बद्दलच्या भावना पैशात मोजतात, त्यासाठी इतरांबरोबरचे संबंधही तोडण्यास तयार असतात। आई वडिलांच्या पुण्याईने कष्टाने माझा एक मित्र खूप श्रीमंत झाला। पूर्वी तो आमच्याशी खूप गप्पा मारायचा। गप्पा मारताना श्रीमंतीचा लवलेशही त्याच्या चेहऱ्यावर नसायचा। आम्ही आमची सुखदुःख त्याच्यापुढे मांडून दुःख हलके करून घ्यायचो। परमेश्वराच्या कृपेने त्याच्या एवढे नाही पण चांगले दिवस आले। एके दिवशी नेहमीप्रमाणे त्याच्याबरोबर गप्पा मारताना त्याच्या वर्तनात बदल होत चाललेला दिसला। पूर्वी त्याच्याकडे आम्ही जात होतो तेव्हा तो घर मित्र यांचा विषय काढायचा, पण आता तो त्यांच्याकडे प्रचंड पैसा असूनही पैशाचा विषय काढू लागला। ज्यावेळी त्याच्याकडे जाणे होई त्या त्यावेळी त्याला वाटायचं हा पैशासाठी झाला आहे, पण मनात नेहमी यायचं मित्राला काही वाटायचं ते वाटो, आपण जायचे आणि नेहमीप्रमाणे मन मोकळ्या गप्पा मारायच्या। पण हे खूप दिवस चालले नाही। त्याच्या तोंडातून नेहमी येणाऱ्या पैसा या विषयाने त्याचा उबग आला आणि काही दिवसांनी त्याच्याकडे जाण्याचे बंद केले। कितीही शुद्ध भावनेने आपण अशा लोकांच्याकडे गेलो तरी त्या माणसांची भावना शुद्ध हवी, नाही तर सर्व बोलणे निरर्थक स्वार्थी होऊन जाईल। प्रामाणिकपणे काम करणारी माणसे कधीही फळाची अपेक्षा धरत नाहीत। विशेष म्हणजे अशा माणसांना जीवनात काहीही कमी पडत नाही। शुद्ध भावना मनात ठेवली तर त्याचे फळही चांगलेच मिळणार। आपल्या अलौकिक बुद्धिमत्तेने सर्व जगाला भारतीय संस्कृतीचे महत्व पटवून देणारे स्वामी विवेकानंद म्हणतात, मांसाहार करणे ही आरोग्याच्या दृष्टीने वाईट आहेच, त्याची गरज आपल्या शरीराला नाही, परंतु त्यातूनही एखाद्याने मांसाहार केला आणि तो एखाद्या मंदिरात गेला आणि पवित्र भावनेने नमस्कार केला तर ती भावना परमेश्वरापर्यंत पोहोचू शकते। काही वेळा माणसं तीर्थक्षेत्राला भेट देण्यासाठी म्हणून जातात आणि परमेश्वराचं रूप पाहण्याऐवजी इतर अनंत रूपेच पाहत बसतात। ज्या भावनेने तीर्थक्षेत्राला आपण भेट देतो ती भावनाच जर आपण विसरून गेलो तर परमेश्वराने तरी आपल्याकडे का पाहावे। प्रत्येकाला वाटते आपण इतरांच्या घरी गेल्यावर आपला आदर सत्कार व्हावा, पण इतर ज्यावेळी आपल्या घरी येतात तेव्हा मात्र आपले तोंड बघण्यासारखे असते। पुण्याला राहणारा माझा मित्र मला नेहमी पुण्याला येण्याचा आग्रह करायचा। त्याचा तो आग्रह पाहून मलाही त्याच्याकडे एखाद्या वेळी जावे असे वाटू लागले। एका दवाखान्यात जाण्याच्या निमित्ताने मला पुण्याला जावे लागले। दवाखान्यातील पेशंटला पाहून मी त्याला फोन केला तेव्हा तो म्हणाला, मी बाहेरगावी गेलो आहे, संध्याकाळपर्यंत थांब, मी आलोच। मी निराश झालो, पुन्हा येण्याच्या अटीवर परत फिरलो। असे दोन तीन वेळा घडले। माझ्या लक्षात आले दाल में कुछ काला आहे। एके दिवशी ठरविले याला जाग्यावरच पकडायचे। त्या दिवशी रविवार होता। पत्ता विचारत त्याच्या घरापर्यंत गेलो आणि त्याच्या घराच्या बाहेरून फोन लावला। फोनवर बोलत बोलत तो बाहेर आला। मोठमोठ्याने हसत हसत तो म्हणत होता, काय मित्रा, दरवेळी तू पुण्यात येतोस आणि मला योगायोगाने काहीतरी काम लागते। बोलता बोलता त्याने गेटकडे पाहिले तर गेटवर मी त्याच्याशी मोबाईलवरून बोलत आहे। त्याचा चेहरा बघण्यासारखा झाला। न बोलता बरेच बोलून झाले होते। त्याने माफी मागितली, घरात घेऊन गेल्यावर चहा दिला, पण माझ्या घशातून तो खाली उतरला नाही। परत येतो असे म्हणून मी घराबाहेर पडलो। तेव्हा त्याच्या खोटेपणाची मला क्यू करावीशी वाटली। मनामध्ये इतरांच्याबद्दल चांगली भावना नसताना ओढून ताणून ती आणण्याची गरजच काय। पूर्वी अनेक संतांना परमेश्वराचा साक्षात्कार झालेला होता। या पाठीमागे सर्वात महत्वाचे कारण होते ते म्हणजे शुद्ध भावनेने त्यांनी केलेली परमेश्वराची भक्ती। ज्ञानेश्वरांनी हृदयातून निर्जीव अशा भिंतीला साथ घातली आणि भिंतही चालायला लागली। ज्याला माणसांची भाषा बोलता येत नाही अशा रेड्यालाही त्यांनी शुद्ध भावनेने शिकवले आणि वेद म्हणून घेतले। अतिशय पोटतिडकीने तळमळीने तुकारामांनी गाथा लिहिली। काही असदवृत्तीच्या लोकांनी ती गाथा पाण्यात बुडविली, परंतु तुकारामांचे आतील हृदय म्हणत होते, ती गाथा मला पुन्हा मिळेल। पुढे ती गाथा तुकारामांना मिळाली आणि त्या गाथेतील शब्दांचे धन सर्व महाराष्ट्राला मिळाले। अशी शुद्ध भावना प्रत्येकाच्या मनात असेल तर त्याचे फळ मिळणारच। अलौकिक प्रतिमेने ओतमलेली माणसे हेवे दावे, निंदा नालस्ती, स्वार्थ, एकमेकांचा द्वेष करणे यापासून कितीतरी दूर असतात। त्यांचा त्यामध्ये रस नसतो। जे करतात ते उदात्त हेतूने, स्वच्छ भावनेने, निर्मळ मनाने, त्यामुळेच जगाला ते भरभरवून देतात। विविध क्षेत्रात काम करणारी माणसं पैसा कमविण्यासाठी काम करतात हे सत्य आहेच, परंतु प्रचंड पैसा मिळविण्याच्या नादात भेसळ करून लोकांना विष पाजणारी ही माणसे कधी सुखी होतील असे वाटत नाही। प्रचंड पैसा मिळत असतानाही नोकरीवर लात मारणाऱ्या कितीतरी प्रामाणिक व्यक्ती या भूमीत होऊन गेलेल्या आहेत आणि आजही आहेत। नव्यानेच ओळख झालेले एक डॉक्टर ज्यांच्या वर्तनातूनच मला त्यांना समाजाबद्दलची असणारी कणव दिसून आली, मनात आणले असते तर त्यांनी लाखो रुपये कमविले असते। परंतु ते म्हणतात, अनेक दवाखाने फिरून जेव्हा पेशंट माझ्याकडे येतो आणि बरा होऊन परत जातो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरील आनंद पैशापेक्षा खूप मोठा आनंद देऊन जातो. एकीकडे मायेचा हात देऊन पैशापेक्षा पेशंटला महत्व देणारे डॉक्टर आणि दुसरीकडे आठवड्यातून वेगवेगळ्या शहरातील दवाखान्यांना भेट देऊन पैशाची झोळी भरून घेऊन जाणाऱ्या डॉक्टरांना माणसाच्या भावनेपेक्षा पैसा महत्वाचा वाटत असतो. अनेकांचे शिवायशाप खाऊन जगण्यापेक्षा शुद्ध अंतकरणाने समाजाची सेवा करून त्याचे आशीर्वाद पदरात पाडून जीवन जगण्यास सुरुवात केली तर अनेक अडचणी आणि दुःखेही आपल्यापुढे नतमस्तक झाल्याशिवाय राहणार नाहीत. चांगल्या भावनेचे फळ हे नेहमीच गोड असते. एकदा त्याचा स्वाद आपल्याला मिळण्यास सुरुवात झाली की कोणत्याही वाईट विचारांचा स्पर्श आपल्या मनाला होणार नाही.